एपिस्करास पत्र अध्याय एक. एपिस शहरातील पवित्र जन आणि ख्रिस्त येशूच्या ठाई विश्वास ठेवणारे यांना देवाच्या इच्छेद्वारे ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याच्याकडून देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यापासून तुम्हास कृपा व शांती असो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्याला धन्यवाद असो. स्वर्गीय गोष्टीविषयी प्रत्येक आत्मिक आशीर्वाद देऊन ज्या देवाने आम्हास ख्रिस्ताकडून आशीर्वादित केले आहे, देवाने ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवणाऱ्यांना जगाच्या रचनेपूर्वीच निवडले यासाठी की आम्ही त्याच्या समक्षतेत पवित्र आणि निर्दोष असावे. देवाच्या प्रीतीप्रमाणे येशू ख्रिस्ताद्वारे त्याचे स्वतःचे पुत्र होण्याकरता आम्हास दत्तक घेण्यासाठी पूर्वीच आमची नेमणूक केली. त्याने हे सर्व देवाच्या गौरवी कृपेची स्तुती व्हावी म्हणून केले. ही कृपा त्याने त्याच्या प्रिय पुत्राद्वारे आम्हास भरपूर केली. त्या प्रिय पुत्राच्या ठाई रक्ताने खंडणी भरून आम्हास मुक्त करण्यात आले आहे. देवाच्या कृपेच्या विपुलतेने आम्हास आमच्या पापांची क्षमा मिळाली आहे. देवाची ही कृपा आम्हास सर्व ज्ञानाने आणि विवेकाने भरपूर पुरवण्यात आली आहे. देवाने गुप्त सत्तेची योजना आम्हास कळवली आहे, जी त्याने ख्रिस्ताच्या द्वारे आपल्या इच्छेप्रमाणे प्रदर्शित केली. देवाच्या योजनेप्रमाणे जेव्हा काळाची पूर्णता होईल तेव्हा तो स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्व काही ख्रिस्तामध्ये एकत्र आणेल. देवाचे लोक म्हणून आम्ही पूर्वीच ख्रिस्तामध्ये त्याच्या योजनेप्रमाणे नेमले गेलो होतो, जो सर्व गोष्टी हेतुपूर्वक त्याच्या इच्छेप्रमाणे करतो. यासाठी की ख्रिस्ताच्या गौरवाची स्तुती यहुदी आमच्याकडून व्हावी, ज्याच्यावर आम्ही आधीच आशा ठेवली. ख्रिस्ताद्वारे तुम्ही सुद्धा खऱ्या वचनाची आणि तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकली आहे आणि त्यावर विश्वास ठेवला, तेव्हा पवित्र आत्म्याच्या अभिवचनाचा तुम्हावर शिक्का मारण्यात आलेला आहे. त्याच्या प्रियजनाची खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा पुरावा आहे, जेणेकरून देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी. म्हणून तुमच्यामधील असलेल्या प्रभू येशूवरचा विश्वास व तुमची पवित्र जनावरची प्रीती विषयी ऐकून मीही तुमच्यासाठी देवाला धन्यवाद देण्याचे आणि माझ्या प्रार्थनेत तुमची आठवण करण्याचे थांबवले नाही. मी अशी प्रार्थना करतो की आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव गौरवी पिता याने तुम्हास आपल्या ओळखीचा ज्ञानाचा व प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा, म्हणजे तुमच्या मनाचे डोळे प्रकाशित होऊन तुम्हास हे समजावे की त्याच्या बोलवण्याच्या आशेची निश्चितता काय आहे, त्याच्या वतनाच्या गौरवाची संपत्ती पवित्र लोकात किती आहे आणि आपण जे विश्वास ठेवणारे त्या आपल्यासाठी त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व ते काय, ते तुम्ही त्याच्या शक्तिशाली पराक्रमाच्या कामावरून ओळखून घ्यावे. त्याने ती कृती ख्रिस्ताच्या द्वारे करून त्या स्मरणातून उठवले आणि स्वर्गात देवाच्या उजव्या बाजूला बसवले. त्याने त्या सर्व अधिपती अधिकारी सामर्थ्य प्रभुत्व आणि प्रत्येक सामर्थ्याचे नाव जे या काळी नव्हे तर येणाऱ्या काळीही दिले जाईल त्या सर्वापेक्षा फार उंच केले. देवाने सर्व काही ख्रिस्ताच्या पायाखाली केले आणि त्या सर्वावर मंडळीचे मस्तक म्हणून दिले. हेच ख्रिस्ताचे शरीर जो सर्वांना सर्व काही भरतो त्याने ते भरलेले आहे. इपिस्करास पत्र अध्याय 2. आणि तुम्ही आपले अपराध आणि पापामुळे मरण पावला होता, ज्यामध्ये तुम्ही पूर्वी चालत होता. हे तुमचे कृत्य जगाच्या चालीरीतीप्रमाणे अंतरिक्षाचा राजाधिपती जो सैतान म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या दुष्ट आत्म्याचा अधिपती ह्याच्या वहिवाटीप्रमाणे असे होते. आम्ही सर्व यापूर्वी या अविश्वासणाऱ्यामध्ये आपल्या शारीरिक वासनेने वागत होतो, शरीर आणि मनाच्या इच्छेप्रमाणे करत होतो व आम्ही स्वभावाने इतराप्रमाणे राग येणारे लोक होतो. पण देव खूप दयाळू आहे, कारण त्याच्या महान प्रीतीने त्याने आमच्यावर प्रेम केले. आम्ही आमच्या अपराधामुळे मरण पावलेले असता त्याने आम्हास ख्रिस्ताबरोबर नवीन जीवन दिले. तुमचे तारण कृपेने झाले आहे आणि आम्हास त्याच्याबरोबर उठवले आणि स्वर्गीय स्थानात ख्रिस्त येशू सोबत बसवले, यासाठी की येशू ख्रिस्तामध्ये त्याची आम्हावरील प्रीतीच्या द्वारे येणाऱ्या युगात त्याची महान कृपा दाखवता यावी. कारण देवाच्या कृपेने विश्वासाच्या द्वारे तुम्हा शिक्षेपासून वाचवले आहे आणि ते आमच्याकडून झाले नाही तर हे दान देवापासून आहे. आपल्या कर्मामुळे हे झाले नाही यासाठी कोणी बढाई मारू नये, कारण आम्ही देवाच्या हाताची कृती आहोत जे ख्रिस्तामध्ये आहे, जेणेकरून आम्ही जीवनात चांगली कामे करावी जे देवाने आरंभीच योजून ठेवले होते. म्हणून आठवण करा, एकेकाळी तुम्ही शरीराने परराष्ट्रीय होता आणि ज्यांची शरीराची सुनता मनुष्याच्या हाताने झालेली होती ते लोक स्वतःला सुनती असे म्हणत, ते त्यांना बेसुनती संबोधत. त्यावेळी तुम्ही ख्रिस्तापासून वेगळे होता, इस्रायलाच्या बाहेरचे होता, वचनाच्या कराराशी तुम्ही अपरिचित असे होता. तुम्ही तुमच्या भविष्याविषयी आशाविरहित आणि देवहीन असे जगत होता. पण आता ख्रिस्त येशूमध्ये जे तुम्ही एकेकाळी देवापासून दूर होता, पण आता येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही ख्रिस्ताच्या रक्ताने त्याच्याजवळ आले आहात. कारण तोच आमची शांती आहे. त्याने यहुदी आणि विदेशी या दोघांना एक लोक असे केले. त्याच्या देहाने त्याने आम्हास एकमेकापासून दुभागणारी आडविंत पाडून टाकली. त्याने आज्ञाविधीचे कायदे नियमशास्त्र आपल्या देहाने रद्द केले यासाठी की स्वतःमध्ये दोघांचा एक नवा मनुष्य निर्माण करून शांती आणावी. त्याने वधस्तंभावर वैर जीवे मारून त्याच्याद्वारे एका शरीरात दोघांचा देवाबरोबर समेट करावा. ख्रिस्त आला आणि त्याने जे दूर होते त्यांना आणि जे जवळ होते त्यांना शांतीची सुवार्त सांगितली. कारण येशूच्या द्वारे आम्हा दोघांचा एका पवित्र आत्म्यात देवाजवळ प्रवेश होतो. यामुळे तुम्ही आता परके आणि विदेशी नाही, तर त्याऐवजी तुम्ही पवित्र जनांच्या बरोबरचे सहनागरिक आणि देवाचे कुटुंबीय आहात. तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे यांच्या शिक्षणाच्या पायावर बांधलेली इमारत आहात आणि ख्रिस्त येशू स्वतः तिचा कोनशिला आहे. संपूर्ण इमारत त्याच्याद्वारे जोडली गेली आणि प्रभूमध्ये पवित्र भवन होण्यासाठी वाढत आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा इतराबरोबर देवाच्या आत्म्याद्वारे देवाचे राहण्याचे ठिकाण तयार करण्यासाठी एकत्र बांधले जात आहात. इपिसकरास पत्र अध्याय 3. या कारणासाठी मी पौल तुम्हा परराष्ट्रीयासाठी ख्रिस्त येशूचा बंदिस्त आहे. देवाची कृपा तुमच्यासाठी मला मिळाली आहे. तिच्या कार्याविषयी तुम्ही ऐकून असाल. जसे मला प्रगटीकरणाद्वारे सत्याचे गुपित कळवले गेले, मी त्यावर कमी लिहिले आहे. जेव्हा तुम्ही ती वाचाल तेव्हा ख्रिस्ताच्या खऱ्या रहस्याविषयीचे माझे ज्ञान तुम्हाला समजेल. ते रहस्य जसे आता आत्म्याच्या द्वारे त्याच्या पवित्र प्रेषितांना आणि संदेश देणाऱ्यांना प्रगट करण्यात आले आहे, तसे ते इतर पिढ्यांच्या मनुष्य संततीला सांगण्यात आले नव्हते. हे रहस्य ते हे आहे की परराष्ट्रीय येशू ख्रिस्तामध्ये शुभवर्तमानाद्वारे आमच्या बरोबर वारसदार आणि एकाच शरीराचे अवयव आहेत आणि अभिवाचनाचे भागीदार आहेत. देवाच्या कृतीच्या सामर्थ्याचा परिणाम म्हणून जे कृपेचे दान मला देण्यात आले होते, त्यामुळे मी त्या शुभवर्तमानाचा सेवक झालो. जरी मी सर्व पवित्र जनामध्ये अगदी लहानातील लहान आहे, तरी मला हे ख्रिस्ताच्या घन अशा संपत्तीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी हे कृपेचे दान मला दिले गेले. आणि ज्याने सर्व निर्माण केले त्या देवाने युगादी काळापासून जे रहस्य गुप्त ठेवले होते त्याची व्यवस्था काय आहे हे सर्व लोकांस मी प्रगट करावे, यासाठी की आता मंडळीद्वारे सत्याधीशाने आकाशातील शक्ती यांना देवाचे पुष्कळ प्रकारचे असलेले ज्ञान कळावे. देवाच्या सर्व काळच्या हेतूला अनुसरून जे त्याने आपल्या प्रभू येशू ख्रिस्त याच्यामध्ये पूर्ण केले आहे, ख्रिस्तामध्ये आम्हास त्याच्यावरील विश्वासामुळे धैर्य आणि पूर्ण विश्वास मिळाला आहे. म्हणून मी विनंती करतो, तुमच्यासाठी मला होणाऱ्या यातनेमुळे तुम्ही माघार घेऊ नये, कारण ही यातना आमचे गौरव आहे. या कारणासाठी मी पित्यासमोर गुडघे टेकतो, ज्याच्यामुळे प्रत्येक वंशाला स्वर्गात आणि पृथ्वीवर निर्माण करून नाव देण्यात आले आहे. त्याच्या गौरवाच्या विपुलतेनुसार त्याने तुम्हास असे द्यावे, देवाच्या आत्म्याद्वारे सामर्थ्य मिळून तुम्ही आपल्या अंतर्यामी बलवान व्हावे. विश्वासाद्वारे ख्रिस्ताने तुमच्या अंतकरणात राहावे यासाठी की तुम्ही प्रीतीत मळावलेले व खोलवर पाया घातलेले असावे. यासाठी की जे पवित्र जन आहेत त्यांच्यासह ख्रिस्ताच्या प्रीतीची रुंदी, लांबी, उंची आणि खोली किती आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणजे तुम्हाला समजावे ख्रिस्ताची महान प्रीती जी सर्वांना मागे टाकते, यासाठी की तुम्ही देवाच्या पूर्णत्वाने परिपूर्ण भरावे. आणि आता देव जो आपल्या सामर्थ्यानुसार आपल्यामध्ये कार्य करतो, इतकेच नव्हे तर आमची मागणी किंवा आमच्या कल्पनेपेक्षा अधिक काम करण्यास तो समर्थ आहे, त्यास मंडळी आणि ख्रिस्त येशू मध्ये सर्व पिढ्यानपिढ्या सदा सर्व काळ गौरव असो. आमेन. इपिसकरास पत्र अध्याय 4. म्हणून मी जो प्रभूमधील बंदीवान तो तुम्हास विनंती करतो, देवाकडून तुम्हास जे बोलावणे झालेले आहे त्यास योग्य तसे जगावे. सर्व नम्रतेने, सौम्यतेने आणि एकमेकांना सहन करून प्रेमाने स्वीकारा. शांतीच्या बंधनाने आत्म्याचे ऐक्य राखण्यासाठी प्रत्येक गोष्टीत चांगले ते करा. ज्याप्रमाणे तुम्हासही एकाच आशेत सहभागी होण्यास बोलावले आहे, त्याचप्रमाणे एक शरीर व एकच आत्मा आहे. एकच प्रभू, एकच विश्वास, एकच बाप्तिस्मा, एकच देव जो सर्वांचा पिता, तो सर्वावर आणि सर्वांमधून आणि सर्वांमध्ये आहे. ख्रिस्ताने दिलेल्या दानांच्या मोजमापाप्रमाणे आपणा प्रत्येकाला दान मिळाले आहे. वचन असे म्हणते, जेव्हा तो वर चढला तेव्हा त्याने कैद्यास ताब्यात घेतले व नेले आणि त्याने लोकांस देणग्या दिल्या. आता जेव्हा वचन असे म्हणते वर चढला, तर त्याचा अर्थ काय? म्हणजे तो पृथ्वीच्या अधोलोकी सुद्धा उतरला असाच होतो की नाही? जो खाली उतरला तोच वर सर्व स्वर्गाहून उंच ठिकाणी चढला, यासाठी की सर्व गोष्टी त्याने भरून काढाव्या. आणि त्याने स्वतःच काही लोकांस प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पालक आणि शिक्षक असे दाने दिली. त्या देणग्या देवाच्या सेवेच्या कार्यास पवित्र जनांना तयार करण्यास व ख्रिस्ताचे शरीर आत्मिकरित्या सामर्थ्यवान होण्यासाठी दिल्या. देवाची ही इच्छा आहे की आपण सगळे विश्वास ठेवणारे एक होऊ, कारण आपण त्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतो आणि आपण उन्नत व्हावे, म्हणजे त्याच्याविषयीचे ज्ञान आपणास समजेल. देवाची ही इच्छा आहे की आपण प्रौढ विश्वास ठेवणारे व्हावे, एक होऊन वाढत ख्रिस्तासारखे बनावे जो परिपूर्ण आहे, यासाठी की आपण यापुढे लहान मुलासारखे नसावे, म्हणजे मनुष्याच्या कपटाने, फसवणाऱ्या मार्गाने, नेणाऱ्या युक्तीने, अशा प्रत्येक नव्या शिकवणीरूपी वाऱ्याने तुमचे मार्ग लाटाने इकडे तिकडे हेलकावणाऱ्या बोटीसारखे होऊ नये. त्याऐवजी आपण प्रेमाने सत्य बोलावे आणि प्रत्येक मार्गाने त्याच्यामध्ये वाढावे जो आमचा मस्तक आहे ख्रिस्त, ज्यापासून विश्वास ठेवणाऱ्यांचे सर्व शरीर जुळवले असता आणि ते प्रत्येक सांध्याने एकत्र बांधलेले असते आणि प्रत्येक भाग त्याने जसे कार्य करायला पाहिजे तसे करतो. आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीराच्या प्रत्येक भागाची वाढ होते. म्हणून मी हे म्हणतो व प्रभूच्या नावात आग्रहाने विनंती करतो, ज्याप्रमाणे परराष्ट्रीय भ्रष्ट मनाच्या व्यर्थतेप्रमाणे चालतास तसे चालू नका. त्यांचे विचार अंधकारमय झालेले आहेत आणि त्यांच्या अंतकरणातील हट्टीपणामुळे त्यांच्यात अज्ञान असून देवाच्या जीवनापासून ते वेगळे झाले आहेत. त्याने स्वतःला कामातुरपणाला वाहून घेतले आहे व प्रत्येक प्रकारच्या अशुद्धतेला, हावरेपणाला वाहून घेतले आहे. परंतु तुम्ही ख्रिस्ताबद्दल अशा प्रकारे शिकला नाही. जर तुम्ही त्याच्याबद्दल ऐकले असेल आणि त्याकडून येशूच्या ठाई जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल, तर तुमचा जुना मनुष्य त्यास काढून टाकावा, कारण तो तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना कपटाच्या वाईट वासनांनी भरलेला असून त्याचा नाश होत आहे. यासाठी तुम्ही आत्मेच्या द्वारे मनात नवे केले जावे आणि जो नवा मनुष्य जो देवानुसार नीतिमान आणि खऱ्या पवित्रेत निर्माण केलेला आहे तो धारण करावा. म्हणून खोटे सोडून द्या. प्रत्येकाने त्याच्या शेजाऱ्याबरोबर खरे तेच बोलावे, कारण आपण एकमेकाचे अवयव आहोत. तुम्ही रागवा पण पाप करू नका. सूर्यास्तापूर्वी तुम्ही तुमचा राग सोडून द्यावा. सैतानाला संधी देऊ नका. जो कोणी चोरी करीत असेल तर त्याने यापुढे चोरी करू नये, उलट त्याने आपल्या हाताने काम करावे, यासाठी की जो कोणी गरजू असेल त्यास त्यातून वाटा देण्यासाठी त्याच्याकडे काहीतरी असावे. तुमच्या तोंडून कोणतीही वाईट भाषा न निघो, त्याऐवजी गरजेनुसार त्यांची चांगली उन्नती होणारे उपयोगी शब्द मात्र निघो. यासाठी जे ऐकतील त्यांना कृपा प्राप्त होईल. आणि देवाच्या पवित्र आत्म्याला दुःखी करू नका, कारण तुम्हास खंडणी भरून मुक्तीच्या दिवसासाठी त्याच्याकडून तुम्हाला शिक्का मारलेले असे आहात. सर्व प्रकारची कटुता, संताप, राग, ओरडणे, देवाची निंदा ही सर्व प्रकारच्या दुष्टाईबरोबर तुम्हामधून दूर करावी. एकमेकाबरोबर दयाळू आणि कनवळ व्हा. आणि देवाने ख्रिस्तामध्ये मुक्तपणे क्षमा केली तशी एकमेकांना क्षमा करा. इपिस्करा पत्र अध्याय 5. तर मग देवाच्या प्रिय मुलासारखे अनुकरण करणारे व्हा. आणि ख्रिस्तानेही जशी आपल्यावर प्रीती केली आणि देवाला संतुष्ट करणारा सुवास मिळावा म्हणून आपल्यासाठी अर्पण व बलिदान असे स्वतःला दिले, तसे तुम्ही प्रीतीत चाला. जारकर्म, कोणत्याही प्रकारची अशुद्धता किंवा आदाशीपणा याचे तुमच्यामध्ये नाव व विचार येऊ नये, हे पवित्र जनासाठी योग्य नाही. तसेच कोणतेही लाजीरवाने भाषण, मूर्खपणाचे बोलणे किंवा घाणेरडे विनोद तुमच्यात असू नयेत, ते योग्य नाही. परंतु त्याऐवजी उपकारस्तुती असावी. कारण तुम्ही हे समजा की जो कोणी मनुष्य जारकर्मी, अशुद्ध किंवा लोभी म्हणजे मूर्तीपूजक आहे त्यास ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वतन नाही. पोकळ भाषणाने कोणी तुम्हाला फसवू नये, कारण या कारणामुळे आज्ञा मोडणाऱ्या मुलावर देवाचा क्रोध येणार आहे. म्हणून त्यांचे भागीदार होऊ नका, कारण एकेकाळी तुम्ही पूर्णपणे अंधारात होता, पण आता तुम्ही प्रभूच्या प्रकाशात आहात. तर आता प्रकाशात चालणाऱ्या लेकरासारखे व्हा, कारण प्रकाशाची फळे चांगुलपणा, नीतिमत्व आणि सत्यता दिसून येतात. प्रभूला कशाने संतोष होईल हे पारखून घ्या आणि अंधाराची जी निष्फळ कार्य आहेत त्याचे भागीदार होऊ नका. त्याऐवजी ती उघडकीस आणा, कारण ज्या गुप्त गोष्टी त्याने केल्या आहेत त्याविषयीचे वर्णन करणे देखील लज्जास्पद आहे. सर्व काही प्रकाशाद्वारे उघड होते, कारण त्या सर्वावर तो प्रकाश चमकतो. म्हणून असे म्हणले आहे, हे झोपलेल्या जागा हो आणि मरण पावलेल्यातून उठ आणि ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशेल. म्हणून तुम्ही कसे जगता याविषयी काळजीपूर्वक असा. मूर्ख लोकांसारखे होऊ नका, तर शहाण्या लोकांसारखे व्हा. वेळेचा चांगला उपयोग करा, कारण ज्या दिवसात तुम्ही राहत आहात ते वाईट आहेत. म्हणून मूर्खासारखे वागू नका, तर उलट परमेश्वराची इच्छा काय आहे ते समजून घ्या. आणि द्राक्षरस पिऊन जिंकलेल्यासारखे राहू नका, त्यामुळे तो नाशाकडे जातो. परंतु उलट पवित्र आत्म्याने परिपूर्ण भरले जा. सर्व प्रकारची स्तोत्रे, गीते आणि आत्मिक गीतांनी त्याची स्तुती करा. एकमेकाबरोबर सुसंवाद साधा, गीत गा आणि आपल्या अंतकरणाने परमेश्वराची स्तुती करा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात देव जो आपला पिता आहे त्याच्या सर्व गोष्टीबद्दल नेहमी उपकार माना. ख्रिस्ताच्या भयात राहून एकमेकाचा आदर करून स्वतःला नम्रपणे त्याच्या अधीन करा. पत्नीनो, जशा तुम्ही प्रभूच्या अधीन होता तशा आपल्या पतीच्या अधीन असा, कारण ख्रिस्त जसा मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे आणि ख्रिस्त विश्वास ठेवणाऱ्या शरीराचा तारणार आहे. ज्याप्रमाणे मंडळी ख्रिस्ताला शरण जाते त्याचप्रमाणे पत्नीने प्रत्येक बाबतीत आपल्या पतीच्या अधीन असावे. पतीनो, ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीवर प्रीती करतो तशी तुम्ही आपल्या पत्नीवर निस्वार्थी प्रीती करा. त्याने तिच्यासाठी स्वतःला दिले यासाठी की त्याने तिला देवाच्या वचनरूपी पाण्याने धुवून स्वच्छ करून पवित्र करावे, यासाठी की तो मंडळीला स्वतःसाठी गौरवी वधू म्हणून सादर करील. तिला कोणताही डाग नसेल किंवा सुरकुती किंवा कोणत्याही प्रकारची अपूर्णता नसेल, तर ती पवित्र व निर्दोष असेल. या प्रकारे पतीने सुद्धा आपल्या पत्नीवर असेच प्रेम करावे जसे ते स्वतःच्या शरीरावर प्रेम करतात. जो कोणी त्याच्या स्वतःच्या पत्नीवर प्रेम करतो तो स्वतःवर प्रेम करतो, कारण आतापर्यंत कोणीही आपल्या शरीराचा दोष केला नाही, उलट तो त्याचे पोषण करतो, त्याची काळजी घेतो. ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीचे पोषण करतो व काळजी घेतो, कारण आपण त्याच्या शरीराचे अवयव आहोत. म्हणून या कारणास्तव पुरुष त्याचे वडील व आई यांना सोडील व त्याच्या पत्नीशी जडून राहील आणि ती दोघे एक देह होतील. हे गुढ सत्य फार महत्वाचे आहे आणि मी हे सांगत आहे की ते ख्रिस्त व मंडळीला लागू पडते. तरीही तुमच्यातील प्रत्येकाने त्याच्या स्वतःच्या पत्नीवर प्रेम केले पाहिजे व पत्नीने पतीचा मान राखला पाहिजे. इपिस्करास पत्र अध्याय 6. मुलांनो, प्रभूमध्ये आपल्या आई वडिलांचा आज्ञा पाळा, कारण हे योग्य आहे. आपल्या वडिलांचा व आईचा मान राख यासाठी की तुझे सर्व काही चांगले व्हावे व तुला पृथ्वीवर दीर्घ आयुष्य लाभावे. अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे. आणि वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका, पण तुम्ही त्यांना प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवा. दासानो, तुमच्या अंतकरणाच्या प्रामाणिकतेने जशी ख्रिस्ताची आज्ञा पाळता तशी पूर्ण आदराने व थरथर कापत जे देहानुसार पृथ्वीवरील मालकाशी आज्ञाधारक असा. मनुष्यास संतोष नारायासारखे तोंड देखल्या चाकरीने नव्हे, तर मनापासून देवाची इच्छा साधणाऱ्या ख्रिस्ताच्या दासासारखे आज्ञाकित असा. ही सेवा मनुष्याची नाही तर प्रभूची सेवा आहे अशी मानून ती आनंदाने करा. प्रत्येक व्यक्ती जे काही चांगले कार्य करतो तो दास असो अथवा स्वतंत्र असो, प्रभूकडून त्यास प्रतिफळ प्राप्त होईल. आणि मालकानो, तुम्ही त्यांना न धमकवता तुमच्या दासाशी तसेच वागा. तुम्हास हे ठाऊक आहे की दोघांचाही मालक स्वर्गात आहे आणि त्याच्याजवळ पक्षपात नाही. शेवटी प्रभूमध्ये बलवान होत जा आणि त्याच्या सामर्थ्याने सशक्त व्हा. सैतानाच्या कट कारस्थानी योजनाविरुद्ध उभे राहता यावे म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करा, कारण आपले जगणे रक्त आणि मांसाबरोबर नाही तर सत्याधीशाविरुद्ध अधिकाऱ्याविरुद्ध या अंधकारातील जगाच्या अधिपती बरोबर आणि आकाशातील दुष्ट आत्मेविरुद्ध आहे. या कारणास्तव वाईट दिवसात तुम्हास प्रतिकार करता यावा म्हणून देवाने दिलेली संपूर्ण शस्त्र सामग्री घ्या, म्हणजे तुम्हास सर्व ते केल्यावर टिकून राहता येईल. तर मग स्थिर उभे राहा, सत्याने आपली कंबर बांधा, नीतिमत्वाचे उरस्त्राण धारण करा, शांतीच्या सुवार्थेसाठी तयार केलेल्या वाहना पायात घाला, नेहमी विश्वासाची ढाल हाती घ्या. जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण विझवू शकाल ती हाती घेऊन उभे राहा. आणि तारणाचे शिरस्थान व आत्म्याची तलवार जी देवाचे वचन आहे ती घ्या. प्रत्येक प्रार्थना आणि विनंतीद्वारे सर्व प्रसंगी आत्म्यात प्रार्थना करा आणि चिकाटीने उत्तराची वाट पहा. सर्व पवित्र जनासाठी प्रार्थना करीत जागृत राहा आणि माझ्यासाठी प्रार्थना करा. जेव्हा मी तोंड उघडीन तेव्हा मला धैर्याने सुवार्थेचे रहस्य कळवण्यास शब्द मिळावे. मी त्यासाठीच बेड्यात पडलेला वकील आहे, म्हणजे मला जसे त्याविषयी बोलले पाहिजे तसे धैर्याने बोलता यावे. पण माझ्याविषयी, म्हणजे मी काम करीत आहे हे तुम्हास समजावे म्हणून प्रिय बंधू आणि प्रभूमधील विश्वासू सेवक तुकीक या सर्व गोष्टी तुम्हास कळविल. मी त्यास त्याच हेतूने तुमच्याकडे धाडले आहे, म्हणजे तुम्हास माझ्याविषयी कळावे आणि त्याने तुमच्या मनाचे सांत्वन करावे. देवपिता आणि प्रभू येशू ख्रिस्तापासून आता बंधूंना विश्वासासह प्रीती आणि शांती लाभो. जे सर्वजण आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर अविनाशी प्रीती करतात त्या सर्वांबरोबर देवाची कृपा असो.